5. सोळाव्या दिवशीची पहाट सुवर्णकिरणांच्या प्राजक्त फुलांचा सडा कुरुक्षेत्रावर शिंपत उजाडत होती. शुद्ध द्वितीयेचा दिवस होता तो. सर्व देवादिकांनी असुरांच्या नाशासाठी स्कंदाला केला तसा सर्व कुरुसैन्याला एकत्र करून दुर्योधनानं सेनापतीपदाचा अभिषेक कर्णाला केला. ज्या मूळ स्थानावर युद्धाला सुरुवात झाली होती ते स्थान आता 3 कोस उत्तरेकडे राहिलं होतं. रोज सम्रांगणं बदलली जात होती, दक्षिणेकडे सरकत होती. क्षौम वेष्टीत औदुंबराच्या आसनावर बसलेल्या कर्णाच्या उजव्या मनगटावर दुर्योधनानं धवल पुष्पांची निशिगंधाची सुगंधी माला करकचून बांधली आणि आपल्या कमरेचा धारदार खडक उपसून अवकाशात ते गरगर फिरवीत त्यानं कंठर्वानं घोषणा केली,
कौरव सेनानायक दिग्विजयी अंगराज कर्ण, जय तू जय तू जय तू.
हातातील विविध वर्णांची सुगंधी पुष्प आपल्या सेनानायकावर उधळताना कौरव सैनिक भीष्म द्रोणांचं पतनही क्षणभर विसरले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व क्षुद्र सर्वच सेनापतीचं तळपत मुख क्षणभर तरी दृष्टीला पडावं म्हणून दाटीवाटी करू लागले. पुरोहित आणि बंदीजनांनी त्याच्या सोनेरी कुरल केशांवर सुगंधी तेलं सिंचली. मुहूर्ताची घटिका दाखविणारं छिद्रमय पात्र पाण्यानं भरलेल्या हंड्यात डूब असा ध्वनी करीत बुडालं. तसं दुर्योधनानं तपकातील सेनापतीचा विख्यात किरीट त्याच्या मस्तकावर चढविण्यासाठी उचलला. त्याला हातानं थोपवीत कौंतेय असूनही राधेय म्हणून स्वतःला अधन्य मानणाऱ्या त्या महारथ्यानं शेजारी उभ्या असलेल्या पुत्राकडे वृषसेनाकडे सहेतुक पाहिलं. वृषसेनानं लागलीच एक तबक विनयानं पित्यासमोर धरलं. त्यावरचं तलम वस्त्र हळूवार हातानं दूर सारीत सूर्यपुत्रानं त्या तपकावरील एक दुसरा सोनेरी किरीट दुर्योधनानं त्याला हात लावण्यापूर्वी स्वतःच उचलून आपल्या मस्तकावर धारण केला. तो किरीट अचूक माझ्या किरीटाच्या बांधणीच्या आकारासारखाच होता. पूर्व क्षितिजावर आकाशाचा सम्राट सवित्रू आपल्या किरणांचे सहस्त्र घोडे उधळीत उभा राहिला. तित्तीर चक्रवाक सारंग धनछडी रान राघू आणि चकोर पक्ष्यांनी त्याचं स्वागत करण्यासाठी घरटी सोडून आकाशात झेपा घेतल्या. दवबिंदूंची मौक्तिकं तृणपात्यांवर झमझम तळपू लागली. वायुलहरींबरोबर क्षणातच कुरुक्षेत्राच्या सर्वोदार भूमीत विरू लागली. सगळं चराचर नवचैतन्यानं नाचू लागलं. सेनापती झालेल्या कर्णानं कर्णटिला नावाच्या एका उंच टेकडीवर चढून आपल्या सैन्य रचनेसाठी सोयीची जागा हेरली. कौरव सेना एका विशाल मगराचा आकार धरून युद्ध सम्मुख उभी ठाकली. त्या मगराच्या नेत्रभागाची स्थानं शकुनी आणि उलूक यांनी घेतली होती. मस्तकाची जागा संतप्त अश्वत्थाम्यानं स्वीकारली होती. डाव्या पायाच्या स्थानी कृतवर्मा आणि उजव्या पायाच्या स्थानी गौतम उभा ठाकला होता. मागच्या पायाच्या जागी मद्रराज शल्य उभा होता आणि या मगराच्या मधोमध लाखो कुरूंच्या वेढ्यात दुर्योधनाला लपवून स्वतः कर्ण मुखाग्रावर उभा होता. त्याचं सुवर्णमंडित विजय धनुष्य सूर्याच्या सोनेरी किरणात तळपत पांडव सेनेला जणू सांगत होत, मी आज बाण फेकणारच नाही, फेकणार जळजळी तप्त किरण. त्याच्या रथाचे शुभ्र घोडे कान टोकरून काही क्षणातच बसणारा वेगाचा हिसका स्वीकारण्यासाठी जबडे तयार ठेवून उतावळेपणे पायांच्या खुरांनी कुरुक्षेत्राला उकरीत होते. त्याच्या जैत्र या सर्वात उंच रथावरच्या उल्कांसारख्या श्वेत पताका फरफरणाऱ्या साखळदंडाचं चिन्ह माथ्यावर मिरविणाऱ्या काशाय वर्णाच्या तलम ध्वजाला चोहो बाजूंनी घेरीत वाऱ्यावर डुलत होत्या. लहान लहान सुवर्णघंटा ध्वजदंडाबरोबर मंद मंद लडलडताना मधुर किणकिणीत होत्या. पट्टिश शूल तोमर चक्र वरुथ गदा शतघ्नी खडग त्रिशूल भाले व परशु यांनी रथाचा पृष्ठभाग ठासून भरला होता. असंख्य प्रकारच्या बाणांना पोटी वागवताना 100 भाते अपुरे ठरत होते. सर्व रथांवर चट्ट्या पट्ट्यांची व्याघ्र चर्मे आच्छादली होती. मगराच्या मध्यातून दुर्योधनानं दुस्सह नावाचा शंख फुंकून चढाईचा संकेत करताच कर्णानं आपल्या हातातील पुष्पमालांनी सुशोभित विजय धनुष्य उंचावून गरगर फिरवलं. आपला हिरण्यगर्भ शंख आपल्या कंठाच्या घोड्याच्या वेगांसारख्या टपटपीत दिसणाऱ्या रक्तमय धमन्या टरारून फुगवीत इतक्या मोठ्यानं फुंकला की सम्रांगणाभोवती आशाळभूतपणे रेंगाळणारे तित्तीर, गृध, वाग्गुद यांसारखे धटिंगण मांसभक्षक पक्षीही भेदरून आकाशात उडाले. हत्तीच्या अंगावरील केस ताठ झाले. तो शंखनाद नव्हताच, जणू आपल्या अवमानित राजमनाची तपान तपाचे साचलेले उष्ण निश्वासच तो पहिला कौंतेय भुजंगासारखे फेकत होता.
आरोह आक्रम.
लोहत्राणातील आपले पिळदार बळकट भुजा खूप उंच उंचावीत त्याने कुरुसैन्याला आज्ञेची गगनभेदी आरोळी दिली. कुरुसेनेचा विशाल मगर कर्णाचा जबडा करून पांडवांना गिळण्यासाठी पुढे सरपटला. कलकलणारा, गर्जणारा, वेडावलेला, रणमुक्त. अर्जुनाच्या सेनापतीत्वाखाली आज पांडव सेना अर्धचंद्राचा आकार धरून पुढे सरसावली. मी हाती वेग धरलेल्या अर्जुनाच्या नंदीघोष रथाच्या उजव्या हाताला दृष्टद्युम्न उभा होता. डाव्या हाताला एका हत्तीवर आरूढ होऊन गजपथकाचा नेतृत्व करण्यासाठी लाल नेत्रांचा भीम सरसावला होता. शेजारी युधिष्ठिर उभा होता. कर्णाला समोर पाहताना त्याचं मन भीतीनं थरकत होतं. हात उंचावून अर्जुनानं क्षणभर आपल्या सेनेची सोनेरी चंद्रकोर थोडी मागं घेतली आणि देवदत्त शंख फुंकून एकदम मगरावर सुसाट सोडली. त्याच्या रथाचे घोडे धावडवताना मला वाटलं अर्जुनाला आपण कुणाशी लढतो ते माहीत नसल्यामुळे आणि कर्णाला ते माहीत असल्यामुळे त्यांच्या युद्धाचं स्वरूप किती फसव विचित्र झालं होतं. समोरून शुभ्र घोड्यांच्या उधळलेल्या रथातून सिंहनाद करीत येणाऱ्या कर्णाला पाहताच पांडव सेनेला कळेना की डोंगर माथ्यावर तळपणारा सूर्य आकाशात आहे की समोरच्या सोन्याने संपूर्ण मढविलेला तळप त्या उंच रथात आहे. कधी नव्हतं इतकं त्याचं मुख किरणात तळपणाऱ्या सुवर्ण कुंभासारखं झळाळत होत. पुष्ट खांद्यांवर रुळणाऱ्या कुरल केशांचा भरगच्च बटा रथाच्या चक्राला हपका बसताच क्षणभर खांद्यांपासून विलग होत होत्या, पुन्हा खांद्यांवर रुळत होत्या. तो वृषस्कंध येत होता अरण्य वाऱ्यासारखा विक्राल रूप घेऊन, पर्वकालच्या खवळलेल्या महासागरासारखा. समोर दिसेल त्याला जाळून भस्म करण्यासाठी उतावीळ झालेल्या ज्वालामुखीसारखा. त्याचे निळे डोळे गरगर फिरत कपिध्वजाचा वेध घेत होते. आज मी एक शहाणपणा केला होता. नेहमी समोरच्या सेनेला स्पष्ट दिसेल असा फरफरणारा आमच्या रथावरचा ध्वज परतून असा लावला होता की त्यावरचं कपीचं चिन्ह केवळ पांडव सेनेलाच दिसेल. दोन्ही सेना गर्जत एकमेकींना भिडल्या. कपिध्वज कुठंच दिसत नाही हे पाहून क्षणभर गोंधळलेल्या राधेयानं आपला रथ सरळ आमच्या प्रचंड गजदलाकडे वळविला. अग्रांना विष लावलेले असंख्य बाण तो मृगधारेसारखे इतके सलग फेकत होता की पहिल्या एका प्रहारातच त्यानं प्रचंड गजदल सरळ उधळून लावलं. विष अंगात भिनलेले हत्ती झेंडू फुटताच परतले आणि हजारो पांडव सैनिकच पायांखाली रगडत वाट फुटेल तिकडे धावू लागले. गतप्राण होऊन खाली कोसळताना कशी तरी तग धरून जिवंत राहण्यासाठी धडपडणाऱ्या घायाळ योद्ध्यांना चेंगरू लागले. कर्णानं चालविलेला हत्तीचा क्रूर संहार थांबवावा म्हणून क्रोधानं धावणाऱ्या भीमाला अश्वत्थामेनं मध्येच थोपविलं. त्यांचा संग्राम म्हणजे दोन क्रुद्ध व्याघ्रांची पंजेफाड होती. सात्यकी विंद अनुविंदांशी भिडला होता. दृष्टद्युम्न कृपाला घेरत होता. श्रुतकीर्ती मद्रराज शल्यावर धावून गेला. सहदेव आणि दुशासनाची बाण फेकींची झुंज झुंपली होती. दुर्योधनानं मगराचं केंद्रस्थान सोडून आपला रथ सरळ युधिष्ठिरापर्यंत आणताच युधिष्ठिराच्या संरक्षणासाठी मी अर्जुनाचा रथ त्याच्याजवळ नेऊन भिडविला. सूर्य वर चढू लागला. तसतसे धुळीचे लोळ आकाशमंडळाला झाकळून टाकू लागले. हत्तींच्या एकलक चित्कारांनी शस्त्रास्त्रांची खणखणाटही ऐकू येईन असे झाले. अर्जुन कुठंच दृष्टीला पडत नाही हे पाहून खवळलेल्या कर्णानं पांचाल आणि मत्स्य यांची पथकं आपल्या जैत्र रथाखाली सरळ रगडून टाकली. जसजसा सूर्य क्षितिजा पासून वर वर सरसरत होता तसतसा त्याचा रथ अधिकच गतिमान होत होता. कधी शूल, कधी तोमर, कधी गदा यांचे हात बदलताना तो कानांच्या पायांवर घामाचे बिंदू निपटण्यासाठी तेवढा एक लवभर काय ते थांबत होता. सूर्य माथ्यावर आला आणि भीमानं क्षेम धुरती या समर्थ योद्ध्याला रथावरून खाली कोसळविला. संक्षप्तकाशी भिडलेल्या अर्जुनानं दंड व दंडधार या राजांना कंठस्नान घातलं म्हणून अश्वत्थामेनं चौतावून त्याच्यावर झेप घेतली. ज्या पांचाल पथकात कर्ण घुसला होता तिथे सरळ सरळ संकुल युद्धाला सुरुवात झाली. समोर दिसेल त्याला पक्ष विचारून लढण्याचं आव्हान देत प्रत्येक योद्धा तिथे युद्धाची मदिरा अंगी भिनल्यासारखा भानरहित झाला होता. मत्स्य आणि पांचाल यांचे वीर पथक प्रमुख कर्णासमोर धडाधड कोसळत आहेत हे पाहून त्याला बांध घालवण्यासाठी मी माझ्या पांचजन्य शंखातून विशिष्ट स्वरातील सांकेतिक बोल काढून नकुलाला पुन्हा पुन्हा सांगत होतो,
नकुल नकुल कर्णाकडे रथ वळव.
माझा संकेत नकुलाला त्या घनघोर धुमश्च करीत अर्ध्या घटकेनंतर कसा तरी समजला. दोन प्रहर टळत असताना त्यानं आपलं सैन्यदल आपल्या मागं घेत मत्स्यांच्या पथकात प्रवेश केला आणि पुढं होत सरळ कर्णाला अंगावर घेतलं. पण त्यानं अंगावर घेतलेला सेनानायक म्हणजे शीतल पाण्याचा प्रपात नव्हता, तो होता विजेचा लोळ. तो नकुलाचे बाण सहज परतवीत त्याला पुन्हा पुन्हा विरत करून हसत हसत त्याची त्रेधा पाहू लागला. शेवटी आपला उंच रथ त्याच्या रथाजवळ भिडविताना निशस्त्र केलेल्या नकुलाला तो म्हणाला, जा आपल्या ज्येष्ठ बंधूला त्या अर्जुनाला माझ्यासमोर पाठवून दे, त्यासाठीच तुला हे जीवनदान देतो आहे. लज्जित नकुल मान खाली घालून त्याच्यासमोरून परतला तेव्हा त्याला स्वतःलाच माहीत नव्हतं की त्याच्या माद्री मातेनं पतीसह सती जाताना कुंतीदेवींच्या हाती दिलेलं त्याचं जीवनपुष्प तो पहिला कौंतेय ज्येष्ठ बंधू या नात्यानं जतन करतो आहे. राजमाता कुंतीदेवीला दिलेलं वचन सर्वांगातील रक्तकण युद्धाच्या सर्वग्राही वणव्यात पेटून राख व्हायची वेळ आली होती, तरीही तो राधेय निष्ठेनं पार पाडित होता. संध्याकाळची तिरपी सौम्य किरणं कुरुक्षेत्राभोवती उंच वृक्षांच्या लांबट पडछाया पसरवीत असतानाच मी अर्जुनाचा नंदीघोष रथ पहिल्यानंच कर्णाच्या उंच जेत्ररथासमोर आणला. एकमेकांना समोर पाहताच ते भयानक बिथरले. वाऱ्याला पाहून वनवा खवळतो तशा त्या दोघांच्या मुद्रा संतप्त झाल्या. ते दोघेही कितीतरी मोठ्यानं एकमेकांवर ओरडले. त्यांच्या आरोळ्यांनी गांगरलेले अवतीभोवतीचे हत्ती सुद्धा देहधर्म करू लागले. एकमेकांचा वेध घेत त्यांनी आपापल्या अवजड धनुष्यातून बाणांची अशी अनवरत फेक केली की क्षणात आकाश मृगातील मेघांनी झाकाळून टाकावं तसं त्यांनी आकाश झाकाळून टाकलं. एक घटकाभर त्यांचे अमोघ वेगवान नादमय बाण भयानकपणे एकमेकांशी टक्करले. त्यांच्या लोखंडी अग्रांतून ठिणग्याच ठिणग्या उफाळत होत्या. रात्र होण्यापूर्वीच संध्या समय असूनही त्या ठिणग्यांमुळे आकाशाचा भव्य घुमट तारकांनी डवरल्यासारखा दिसत होता. त्या ठिणग्यांनी कर्णाचा सारथी सत्यसेन पोळून काढला. अर्जुनाच्या बाणांनी तो मृत झाला. कर्ण अर्जुनांनी बाण फेकीने झाकाळून टाकलेलं त्या दिवशीच कुरुक्षेत्रावर छत्र चामर ढाळणारं आकाश पुन्हा निवळलंच नाही. कारण रात्रीच्या मायावी योद्ध्यानं अंधाराच्या काळ्या किरणांचे बाण फेकून त्याचे बाणही क्षणात झाकाळून टाकले. युद्ध द्वितीयेचा बिकट असा 16वा दिवस कसा तरी संपला.